आकाशवाणी नागपूर विणा डोंगरवर आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. जगाच्या कल्याणासाठी बिमस्टेक हे उपयुक्त व्यासपीठ असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. महाराष्ट्र, ओडिशा आणि छत्तीसगड या तीन राज्यांमधील 15 जिल्ह्यांना व्यापणाऱ्या 4 मल्टी ट्रॅकिंग प्रकल्पांना केंद्रीय मंत्रिमंडळाची मान्यता. गोंदिया बल्लारशह दुपदरीकरणाचा समावेश. वर्ष 2024-25 ते 2028-29 या आर्थिक वर्षांसाठी व्हायब्रंट व्हिलेजेस प्रोग्राम 2 योजनेला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी. बारमाही झऱ्यांच्या सोबतीनं वनवैभवासह व्याघ्र दर्शनासाठी पेंच प्रकल्पातील बनेरा सफारी गेट सज्ज. आणि नागपूरच्या प्राचीन पोद्दारेश्वर राम मंदिरातून श्रीराम जन्मोत्सव शोभायात्रा येत्या रविवारी निघणार. आता सविस्तर बातम्या. जगाच्या कल्याणासाठी बिमस्टेक हे उपयुक्त व्यासपीठ असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. बँकॉक इथल्या 6व्या बिमस्टेक संमेलनात ते आज बोलत होते. बिमस्टेक ही दक्षिण आणि आग्नेय आशियाई देशांची संघटना असून सदस्य देशांमध्ये सहकार्यासाठी 21 कलमी कार्यक्रम पंतप्रधानांनी प्रस्तावित केला. बिमस्टेक चेंबर ऑफ कॉमर्सच्या स्थापनेची घोषणा करून त्यांनी सांगितलं की त्याची व्यावसायिक बैठक दरवर्षी होईल. आपत्ती व्यवस्थापनातल्या उत्कृष्टतेचं केंद्र भारतात स्थापन करण्याची घोषणाही त्यांनी केली. त्यात बिमस्टेक देशातल्या 300 युवकांना दरवर्षी प्रशिक्षण दिलं जाईल असं त्यांनी सांगितलं. तसंच दरवर्षी भारतात बिमस्टेक पारंपरिक संगीत उत्सव आयोजित केला जाईल असंही ते म्हणाले. संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचं कामकाज आज संस्थगित झालं. 31 जानेवारी रोजी सुरू झालेल्या या अधिवेशनात 118% काम झालं असून 16 विधेयकं पारित झाल्याचं लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांनी आपल्या समारोपाच्या भाषणात सांगितलं. वक्फ सुधारणा विधेयकावर लोकसभेत 14 तास तर राज्यसभेत 17 तास चर्चा झाल्याचं संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू यांनी सांगितलं. हे विधेयक सरकारनं बळजबरीनं पारित करून घेतल्याचा काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी यांचा आरोप रिजिजू यांनी फेटाळून लावला. सभापती ओम बिर्ला यांनीही हे विधान दुर्दैवी असल्याचं म्हटलं आहे. वक्फ सुधारणा विधेयक 2025 काल राज्यसभेत मंजूर करण्यात आलं. सुमारे 12 तासांच्या चर्चेनंतर 128 सदस्यांनी या विधेयकाच्या बाजूनं तर 95 सदस्यांनी या विधेयकाच्या विरोधात मतदान केलं. हे विधेयक लोकसभेत आधीच मंजूर झालं आहे. या विधेयकाचा लाभ केवळ आणि केवळ मुस्लिम समुदायाला होणार असून वक्फ बोर्डाकडे असलेल्या संपत्ती व्यवस्थापनात बिगर मुस्लिम समुदायाचा हस्तक्षेप असणार नाही असं अल्पसंख्याक व्यवहार मंत्री किरेन रिजिजू यांनी चर्चेला उत्तर देताना सांगितलं.
हम चाहते हैं कि सबको डिसीजन मेकिंग का बॉडी में जगह मिलना चाहिए, इसलिए सबको एम्पावरमेंट कर रहे हैं. एफिशिएंसी को हम इंक्रीज करने के लिए टेक्नोलॉजी का इस्तेमाल करने का भरपूर इसमें प्रावधान किया गया है. अब सेंट्रलाइज डेटाबेस होगा, डिजिटल पोर्टल होगा जो सारा स्टेट बोर्ड के साथ में लिंक होगा, लाइव होगा. वर्क प्रॉपर्टी का कंटिन्यूअसली रजिस्ट्रेशन ट्रैकिंग कंप्लायंस पूरा व्यवस्था करके हमने एफिशिएंसी को टारगेट दिया है.
राज्यसभेत काल या विधेयकावर झालेल्या चर्चेदरम्यान सत्ताधारी पक्षाच्या सदस्यांनी विधेयकाचं स्वागत केलं तर विरोधी पक्षांनी विधेयकाविरुद्ध आणि केंद्र सरकारविरुद्ध टीकेचा सूर लावला होता. संसदेनं मुस्लिम वक्फ रद्द करणं विधेयक 2025 मान्यता दिली, ज्याच्या प्रभावामुळे मुस्लिम वक्फ कायदा 1923 रद्द होतो. हे विधेयकही काल राज्यसभेत मंजूर करण्यात आलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी वक्फ सुधारणा विधेयक संमत झाल्याबद्दल समाधान व्यक्त केलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या आर्थिक व्यवहार विषयक मंत्रिमंडळ समितीनं रेल्वे मंत्रालयाच्या 4 प्रकल्पांना मंजुरी दिली आहे, ज्याचा एकूण खर्च अंदाजे 18,658 कोटी रुपये आहे. महाराष्ट्र, ओडिशा आणि छत्तीसगड या तीन राज्यांमधील 15 जिल्ह्यांना व्यापणाऱ्या या 4 प्रकल्पांमुळे भारतीय रेल्वेचं विद्यमान जाळं सुमारे 1247 किलोमीटरनं वाढेल. या प्रकल्पांमध्ये गोंदिया बल्लारशाह दुपदरीकरण प्रकल्पाचा देखील समावेश आहे. या प्रकल्पाअंतर्गत 19 नवीन स्थानकं बांधली जातील, त्यामुळे गडचिरोली आणि राजनांदगाव या 2 आकांक्षित जिल्ह्यांदरम्यान संलग्नता वाढेल. मल्टी ट्रॅकिंग प्रकल्पामुळे सुमारे 3,350 गावं आणि सुमारे 1,47,00,000 लोकसंख्येची संलग्नता वाढणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज व्हायब्रंट व्हिलेजेस प्रोग्राम 2 योजनेला केंद्रीय क्षेत्र योजना म्हणून मान्यता देण्यात आली. हा कार्यक्रम व्हीव्हीपी वन अंतर्गत आधीच समाविष्ट असलेल्या उत्तर सीमेव्यतिरिक्त आंतरराष्ट्रीय भूसीमेला लागून असलेल्या गटांमधील गावांचा व्यापक विकास करण्यास मदत करेल. 6,839 कोटी रुपयांच्या खर्चासह हा कार्यक्रम अरुणाचल प्रदेश, आसाम, बिहार, गुजरात, जम्मू काश्मीर, लडाख, मणिपूर, मेघालय, मिझोराम, नागालँड, पंजाब, राजस्थान, सिक्कीम, त्रिपुरा, उत्तराखंड, उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगाल या प्रदेशांमधील निवडक मोक्याच्या गावांमध्ये आर्थिक वर्ष 2028-29 पर्यंत राबवला जाणार आहे. पुणे इथल्या दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात तातडीनं उपचार न मिळाल्यानं तनिषा भिसे या रुग्णस्त्रीला आपला प्राण गमवावा लागला. ही घटना अत्यंत दुर्दैवी असून शासनानं याची गंभीर दखल घेतली आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी तज्ज्ञ डॉक्टरांच्या समितीद्वारे करण्याचे आदेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत. तसंच मेडिकल एथिक्स जपणं आवश्यक आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.
विशेषतः धर्मदाय रुग्णालयांनी आपली भूमिका योग्य प्रकारे निभावली पाहिजे अशा प्रकारची आपली सर्वांचीच अपेक्षा आहे आणि म्हणूनच या संदर्भात मी एक हाय लेवल कमिटी तयार केलेली आहे. या घटनेचा तर त्या ठिकाणी तपास करेलच, पण त्याचसोबत अशा घटना होऊ नये म्हणून धर्मदाय रुग्णालयांवर कशा प्रकारे आपल्याला नियंत्रण करता येईल आणि विशेषतः मेडिकल एथिक्स हा एक महत्वाचा विषय आहे की अशा प्रकरणी पैशाची चिंता न करता त्यांना ऍडमिट करून घेणं हे गरजेचं होतं. त्यामुळे एथिक्सचं पालन होत आहे की नाही या संदर्भात देखील आपण प्रयत्न करणार आहोत.
माहिती आणि प्रसारण मंत्रालय भारत सरकारद्वारा मुंबईत आयोजित वेव्स 2025 अॅनिमेशन, गेमिंग, ई स्पोर्ट, कॉमिक्स, चित्रपट यांसह अनेक क्षेत्रांमधील तुमच्या प्रतिभेचं जगाला दर्शन घडवण्याची संधी. विशेष उपक्रमात सहभागी व्हा. क्रिएट इन इंडिया चॅलेंज. अधिक माहिती आणि नोंदणीसाठी संकेतस्थळ wavesindia.org.
भंडारा जिल्ह्याच्या लाखांदूर वनविभागातर्फे नरभक्षी वाघाला पकडण्यात आज यश आलं आहे. गेल्या 3 दिवसांपासून वनविभागातर्फे वाघाचा शोध घेण्यात येत होता. या वाघानं लाखांदूर तालुक्यातील खैरी इथल्या शेतकऱ्यावर हल्ला करून त्याला ठार केल्याची घटना नुकतीच घडली आहे.
या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर, ऑल इंडिया रेडिओ या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.
आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. नागपूरपासून अवघ्या तासाभराच्या प्रवासानंतर पेंच व्याघ्र प्रकल्पातील बनेरा सफारी गेटच्या मार्गे पेंच व्याघ्र प्रकल्पाला भेट देऊन निसर्गातील बारमाही झरे आणि जैववैविध्य वनजीवांसह अनुभवण्यासाठी मोठ्या प्रमाणात पर्यटकांची व्यवस्था व्हावी या दृष्टीनं वनविभागानं चपखल नियोजन केलं आहे. सफारी बुकिंग mahaforest.gov.in या संकेतस्थळावर सर्व प्रकारची माहिती उपलब्ध करून देण्यात आली आहे. येत्या काही दिवसातच कोलितमारा ते कुवारा भिवसेन सोलर लक्झरी बोटच्या माध्यमातून ही सफारी अधिक रंजक होईल असं वनविभागाच्या वतीनं कळवण्यात आलं आहे. प्रभू रामचंद्राच्या जन्मोत्सवानिमित्त नागपुरात पोद्दारेश्वर राम मंदिरात आयोजित होणारी श्रीराम जन्मोत्सव शोभायात्रा येत्या रविवारी आयोजित करण्यात आली असल्याची माहिती मंदिराचे व्यवस्थापक विश्वस्त पुनीत पोद्दार यांनी एका पत्रपरिषदेत दिली. रविवारी दुपारी 4 वाजता मंदिरातील उत्सवमूर्ती प्रमुख रथात विराजमान होतील. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, माजी राज्यपाल बनवारीलाल पुरोहित, पोलीस आयुक्त रवींद्रकुमार सिंघल, मनपा आयुक्त आणि सर्वपक्षीय आमदारांच्या हस्ते श्रीराम पंचायतनाचं पूजन होऊन शोभायात्रेला प्रारंभ होईल. शोभायात्रेत स्केटिंग पथक, प्रतिहारी दल, अश्वमेधाचा घोडा, शंखनाद दल इत्यादी प्रमुख 90 चित्ररथ राहणार आहेत. शोभायात्रेच्या व्यवस्थेसाठी संपूर्ण मार्गावर स्वागतद्वार, कमानी, रामायणातील देखावे, दिव्यांची रोषणाई यासह संपूर्ण मार्गावर शोभायात्रेचं समालोचन राहणार आहे. रामजन्मोत्सव शोभायात्रा दुपारी 4 वाजता प्रारंभ होईल. त्यानंतर ती इतवारी शहीद चौकात 6 वाजता, महाल इथं सायंकाळी 7:30 वाजता, कॉटन मार्केट इथं रात्री 9 वाजता आणि सीताबर्डी इथं रात्री 10 वाजता पोहोचण्याची शक्यता आहे. हिंदी चित्रपटसृष्टीतले ज्येष्ठ अभिनेते आणि दिग्दर्शक मनोजकुमार यांच्या निधनामुळे चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे. मनोजकुमार यांचं आज सकाळी मुंबई इथल्या कोकिलाबेन अंबानी रुग्णालयात निधन झालं. ते 87 वर्षांचे होते. त्यांच्या पार्थिव देहावर उद्या सकाळी 11 वाजता शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार आहेत. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. जगाच्या कल्याणासाठी बिमस्टेक हे उपयुक्त व्यासपीठ असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. महाराष्ट्र, ओडिशा आणि छत्तीसगड या 3 राज्यांमधील 15 जिल्ह्यांना व्यापणाऱ्या 4 मल्टी ट्रॅकिंग प्रकल्पांना केंद्रीय मंत्रिमंडळाची मान्यता. गोंदिया बल्लारशाह दुपदरीकरणाचा समावेश आणि बारमाही झऱ्यांच्या सोबतीनं वनवैभवासह व्याघ्र दर्शनासाठी पेंच प्रकल्पातील बनेरा सफारी गेट सज्ज. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. यापुढील ठळक बातमीपत्र थोड्याच वेळात 6:15 विविध भारतीवर प्रसारित होईल. नमस्कार.